नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्य सरकारच्या डिजिटल गव्हर्नन्ससाठी मायक्रोसॉफ्ट तसंच गेट्स फाउंडेशनचं सहकार्य. विधानसभाध्यक्ष आणि विधान परिषद सभापती पक्षपाती असल्याचा विरोधकांचा आरोप. 2024 वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना जाहीर. छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 30 नक्षलवादी ठार. महाड परिसरात भीमसृष्टी उभारण्याची सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा. आणि पैठण इथं नाथषष्ठी सोहळ्याला प्रारंभ. भानुदास एकनाथच्या जयघोषात संतनगरी दुमदुमली. आता सविस्तर बातम्या. राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्व्हिसेसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाउंडेशनकडून सहकार्य केलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक प्रख्यात उद्योजक आणि गेट्स फाउंडेशनचे बिल गेट्स यांच्यात आज झालेल्या चर्चेनंतर ही माहिती देण्यात आली. या बैठकीत आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत चर्चा झाली. महिला स्वयंरोजगाराच्या 25 लाख लखपती दिदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या उपक्रमातही गेट्स फाउंडेशनने भागीदारी उचलण्याची तयारी दर्शवल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गोहत्येचे गुन्हे वारंवार दाखल होणाऱ्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते आज विधानसभेत संग्राम जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देत होते. विधानसभाध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींची कामकाजाची पद्धत पक्षपातीपणाची असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. विरोधकांनी आज राजभवनात राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी निवेदन सादर केलं. त्यात हा आरोप करण्यात आला आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांना आपले मत मांडण्यास मर्यादा घातल्या जात असून सत्ताधारी पक्षाच्या कलानं कामकाज केलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राज्यपालांनी सदरील प्रकरणी लक्ष घालून विरोधी पक्षास न्याय मिळण्याच्या दृष्टीनं योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी दानवे यांनी यावेळी केली. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची व्यवस्थापक दिशा सालियान मृत्यू प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य अमित साटम, नितेश राणे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याचं विधानसभेचं कामकाज काही काळासाठी बाधित झालं. भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दबाव आणल्याचा आरोप सॅलियन कुटुंबानं केला आहे. तसंच माजी मंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणी नव्याने चौकशी करावी अशी मागणी दरेकर यांनी केली. दरम्यान सत्ताधारी पक्ष या प्रकरणी सभागृहाचा वापर राजकीय हेतूसाठी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सदस्य अनिल परब यांनी सॅलियन प्रकरणात राजकारण होत असल्याचं सभागृहात सांगितलं. यावेळी परब आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यावरून झालेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज काही काळ बाधित झालं. दरम्यान दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी आज शिवसेना सदस्यांनी विधानभवन परिसरात मूक आंदोलन केलं. 2024 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली.
महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्काराकरता श्री राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे. ते शिल्प तयार करतात आणि विशेषतः आपलं जे चैत्यभूमीचं जे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत आहे त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती देखील तेच तयार करतात. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप रक्कम रुपये 25 लाख मानपत्र मानचिन्ह व शाल असे आहे.
दरम्यान सुतार यांना हा पुरस्कार मिळाल्यानं पुरस्काराची प्रतिष्ठा उंचावल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। तर सुतार यांना हा पुरस्कार जाहीर होणं हे राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या त्यांच्यावरच्या निखळ प्रेमाचं प्रतीक आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे। राज्यात नवीन वाळू धोरणाची लवकरच अंमलबजावणी करण्यासाठी शिफारसी मागवल्या असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितलं। अवैध वाळू उपसा झाला असेल तर त्या ठिकाणी दंडासह वसुली केली जाईल। वाळू क्रशरसाठी एक खिडकी योजना सुरू करून 3 दिवसात परवानगी दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं। प्रशांत बंब यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता। दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेलं बेकायदेशीर उत्खनन थांबवण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। बावनकुळे यांनी ही माहिती दिली। अनेक ठिकाणी स्वामित्व भरण्यापेक्षाही अधिक प्रमाणात उत्खनन होत असून यात अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचं निदर्शनास आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। या प्रकरणी कठोर कारवाईचे संकेत त्यांनी दिले। राज्यात इयत्ता 3 ते 12वीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीनं मान्यता दिली आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली। या आराखड्याच्या अंमलबजावणी संदर्भात विचार सुरू असल्याचं भुसे यांनी या उत्तरात नमूद केलं। धाराशिव इथं बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर खासगी विकासकांच्या माध्यमातून भव्य बसपोर्ट उभारण्यात येणार आहे। विधानभवनात सरनाईक यांनी ही माहिती दिली। या बैठकीला तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यासह एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। येरमाळा तसंच उमरगा इथली बसस्थानकं देखील विकसित केली जाणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं।
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 30 नक्षलवादी ठार तर 1 सैनिक हुतात्मा झाला। दंतेवाडा बिजापूर सीमा आणि कांकेर जिल्ह्यात झालेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्र आणि स्फोटकही जप्त करण्यात आली आहेत। जागतिक चिमणी दिवस आज पाळण्यात येत आहे। मला चिमण्या आवडतात या संकल्पनेनं चिमणी संवर्धनासाठी पुढे या तसंच यासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या अंगणात छतावर किंवा गॅलरीत चिमण्यांसाठी पाण्याची सोय करावी असं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे। महाड परिसरात भीमसृष्टी उभारण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे। ते आज महाड इथं चवदार तळे सत्याग्रहाच्या 98व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते। दरम्यान चवदार तळे सुशोभीकरणासाठी यापूर्वीच घोषित झालेल्या 7 कोटी रुपयांची कामं तसंच राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाची 3 कोटी रुपयांची कामं तातडीनं सुरू केली जातील अशी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी घोषणा केली। दरम्यान हजारो भीम अनुयायांच्या उपस्थितीत आज सकाळी या कार्यक्रमाला प्रारंभ झाला। डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर रायगड पोलीस दलानं मानवंदना दिली। यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्याला आज सुरुवात झाली। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते नाथ समाधीची सपत्निक विधिवत पूजा करण्यात आली। यावेळी आमदार विलास भुमरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या यात्रोत्सवासाठी यंदा 627 पायी दिंड्या पैठण इथं दाखल झाल्या असून हजारो वारकरी इथं मुक्कामी आहेत। पैठण नगर परिषदेच्या वतीनं या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। पैठण शहरातून आज सकाळी स्वच्छता दिंडी काढण्यात आली। वारकऱ्यांनी गोदापात्रात स्नान करून भानुदास एकनाथच्या गजरात एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं। दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातल्या औरंगपुरा येथील नाथ मंदिरातही नाथषष्ठीचा उत्सव साजरा होत आहे। या ठिकाणी काकड आरती, भजन कीर्तन, पालखी सोहळा यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून आज सकाळी परिसरातून नाथांची पालखी निघाली। शेकडो भाविकांनी पुष्पवृष्टी करून पालखीचं दर्शन घेतलं। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। राज्य सरकारच्या डिजिटल गव्हर्नन्ससाठी मायक्रोसॉफ्ट तसंच गेट्स फाउंडेशनचं सहकार्य, विधानसभाध्यक्ष आणि विधान परिषद सभापती पक्षपाती असल्याचा विरोधकांचा आरोप। 2024 वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना जाहीर। छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीत 24 नक्षलवादी ठार। महाड परिसरात भीमसृष्टी उभारण्याची सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा आणि पैठण इथं नाथषष्ठी सोहळ्याला प्रारंभ भानुदास एकनाथच्या जयघोषात संतनगरी दुमदुमली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून. नमस्कार.